परिस्थिती ने घेतले आमच्या वेगळे सत्र जगलो गरिबीचं बालपण फटके वस्त्र बाप खांद्यावर घर घेऊन करायचा कष्ट मारून पोटाची भूक केली गरिबी स्पष्ट होती पैशाची किल्लत गरिबीने त्रस्त गरिबीने त्रस्त म्हणून युद्धात व्यस्त त्याने स्पष्ट स्पष्ट केली अपाट कष्ट त्याने खाल्लं उष्ट मी धष्ट पुष्ट गरिबीची कथा काळ कसा होता रडले माता पिता फाटका तो खिस्सा घाव असा होता निर्णय होता मोठा हसरा चेहरा दिसत होता खोटा अकेले में रोता ओ जमीन पे सोता ना न पाना तोटा मैं माधोजी का पोता धक धक का ज्वाला मना मध्य होता युद्धा मध्य गोता आता बन लो मी योद्धा मैं भागने में चिता उड़ाईला घर आता संकट शत्रुला घरु अरे बार माझे शब्द ना धार स्वतः साठी धार माय बापा साठी घर जबाब सारे करू पार करु तुकडे हजार आता मृत्यु बाजार चालू युद्ध झुंजार गरिबीचा आधार करा सामाजिक सुधार जरा घराचा आधार असा माझा ऑर्डर मी गॉड फादर गुजऱ्याला मारत नाही भुकीला जाणतो नास्तिक नाही मी माय बापाला मानतो काय बकरे पाडतो साराही आणतो युद्धाचे नियम माझ्या शत्रूला सांगतो मी सुनता सबकी शेवटी करता मन की मी जेवढा साधा भोळा तेवढा सन की बाते अमकी टमकी नको सांगू रणकी आमची मार्केटला एंट्री इंडस्ट्रीला धमकी गरिबीची व्यथा इंडस्ट्रीला सांगणार ज्यांनी केल्या चुका आडवं टांगणार दारू नशा बाई मधी अमेरी शानदार गरिबाला लुटणारे नेते इमानदार गरिबाचा संसार झोपडीचं घर दार पोटाला मारतात उपाशी फिरतात कष्ट खोत करतात पैशाला जुरतात कष्टाळू किरदार कर्जामध्ये मारतात निर्व्यसने पोरगा करतात घरचा नाता रो नशा माझा शून्य खर्च केले छोटे मोठे जॉब आणि फेडला कर्जा देतो कष्टाला मान स्वाभिमानी दर्जा स्वाभिमानी दर्जा असे सैनिक आणले ज्यांना सैनिक समजलं ते शत्रू बनले बनला तू माझा शत्रू तर मी तुझा शनी तुझ्या अंगावर लोणी लावून देणार मी नरबली नरबली ऐकून शत्रू मध्ये खालबली रोलेक्सची बातमी चॅनलवर सनसनी मृत्यूचं स्वागत मी लढताना रणभूमीत मरताना गर्व मी केली नाही मनमानी मी नाही बाजीराव ना मेरी कोई मस्तानी रोमॅन्टिक कॅरेक्टर मेरे पे जस्ता नाही असल में विलन हूँ फोटो में हंसता नहीं अय्याशी करूँ इतना भी सस्ता नहीं परिस्थिती ने घेतले आमचे वेगळे सत्र जगलो गरिबीचं बालपण फाटके वस्त्र